लाडू करंजा अनारसी शंकर पाळ्या लाडू करंजा अनारसी शंकर पाळ्या शेव चिवडा गोल पुऱ्या अन गोल गोल चकल्या काय खाऊ मनात माझ्या काहूर उठतय ग अग काय काय खाऊ मनात माझ्या काहूर उठतय ग अन दिवाळीच फराळ रोज रोज खाऊशी वाटतय ग हे दिवाळीच फराळ रोज रोज खाऊशी वाटतय ग
दिवाळीच फराळ रोज रोज खाऊशी वाटतय ग दिवाळीच फराळ रोज रोज खाऊशी वाटतय ग
दिवाळीच्या फराळाचा दळवणे सुगंध दिवाळीच्या फराळाचा दळवणे सुगंध गोड गोड ह्या सुगंधाचा लुटती सारे आनंद
गोड गोड ह्या सुगंधाचा लुटती सारे आनंद
करंजी म्हणत